एक दिवस प्रभू एकटाच प्रार्थना करीत बसणार होतात. त्या तेसना चेलासना जवळ वनात व त्यासले विचार,
लोके माले कोण म्हणतेस?
पेत्रसने सगळासनाकडून उत्तर दिन,
काही म्हणतस बाप्तिस्मा करणार योहान, पण कित्येक म्हणतेस की तुम्ही एलियास येतस, आणि कित्येक म्हणतेस जुना भविष्यवादीस माना कोणी एक परत जिवंत व्हयलसे.
तुम्ही मला काय म्हणतस? तुम्ही सांगा मी कोण से.
तुम्ही परमेश्वरना मसीहास येतस.
आई तुम्ही कोणले सांगू नका. माणूसना पोऱ्यानी खूप दुःख सोसव आणि लोकेसने कडथी नाकारामा येव, मरण येव आणि तिसरा दिनले परत जिवंत व्हावं आई व्हावाले जोय.
प्रभू येशूने त्यानं मरण कृशवरसे हाई गोष्ट पहिलेच सांगली होती. त्यासने हाय बी वचन दिन होतं की मी तिसरा दिवसले मरला मातून उठीन, पण त्या गोष्टीले त्यासना शिष्य समजू शकणार नाही. एक दिवस प्रभू येशू शिष्यसले हरमीन डोंगरवर लिगयात. संध्याकाळना थंड वातावरणमा पेत्र याकोब व योहान या त्यासना जवळना शिष्य होतात. त्यासना जवळ प्रार्थना करता तो डोंगरवर गया.
ओ कितनी चढान छे, मी थकी गऊ.
तिन्ही चेला झोपी गयात. प्रभू येशू तर प्रार्थना करीत होतात. त्यासना चेहरा सूर्यासारखा तेजस्वी चमकू लागना व त्यासना कपडा प्रकाश सारखा धवळा चमकू लागना.
पेत्रस, हाई काय वही राहणं?
शिष्य जवळ जागना तर देख खूप जुनी भविष्यवाणी सांगणारा मुसा व एलिया दोन्ही प्रभूना जवळ गोष्टी करत देख.
तू देव ना हे तू पुरा करशी,
तू यरुशलेम मा मरशी.
जवळ पेत्र बोलना त्यानंतर ते संदेष्ट येशूले सोडीसनी निघी गयात.
गुरुजी, आपण आठे से तस आई कितलं चांगलं से. आपण तीन मंडप तयार करूत, एक तुम निवासता, एक मोशे निवासता आणि एक एलिया निवासता.
तवय एक तेजस्वी ढगनी डोंगरले घेरी लिधा. घाबरीने थरथर कापता कापता येशूना शिष्यसनी ढगमातीन एक आवाज ऐका, हाऊ मना पुत्रशी ज्याले मी निवडेल असे याना ऐका.